नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल बेरीनाचे राजा हमद बिन इसा अल खलिफा हांचे कडेन दूरध्वनी संवाद साधलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज तिसऱ्या दिसा उत्तर प्रदेशांतल्या मथुरा जिल्ह्यांतल्या गोवर्धनांतल्या दंघाटी देवळांत भेट घेतल्यो. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज सावन 2 दिसांच्या महाराष्ट्राच्या भेटीर आसतले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी काल नवी दिल्लीत आयकर कायदो 2025 विशीं जागृताय मोहीम प्रारंभ सुरू केली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल बेरीनाचे राजा हमद बिन इसा अल खलिफा हांचे कडेन दूरध्वनी संवाद साधलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी अस्तंत आशियाई वाठारांतल्या सध्याच्या परिस्थितीचेर चर्चा केल्या आनी उर्जा आनी नागरी मुळाव्या साधन सुविधांचेर जाल्ल्या हल्ल्याचो निषेध केला आनी संवसारीक अन्न इंधन आनी सुरक्षेचेर ताचो वायट परिणाम स्पश्ट केला. प्रधानमंत्र्यांनी येरादारीचे स्वातंत्र्य सुनिश्चित करपाचे आनी जहाज मार्ग उक्ते आनी सुरक्षित दवरपाचे महत्व सांगला. तशेंच प्रधानमंत्री मोदी हांणी ईद उल फित्राच्या निमतान परबी भेटयल्या आनी बेरीनाच्या राजान आपल्या देशांतल्या भारतीय समाजाक सतत आदार दिल्ल्या खातीर उपकार मानल्यात. देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी आयज ईद उल फित्र मनयतात. ह्या निमतान पारंपारीक पोशाख घालून लोक ईदगाह आनी मशिदीन ईद नमाज करतात. नात्यांतल्या लोकांक आनी इश्टांक भेट दिवन गोड पदार्थ वांटून घेतात आनी खोस उक्तायतात. दिल्लीत जमा मशीद, फतेहपूर मशीद आनी ईदगाह हांगा ईदा निमतान मुखेल कार्यावळी जातल्यो. हे निमतान सुरक्षेची विस्तारान वेवस्था केल्या. काल जगभरान संवसारीक सवण्यांचो दीस मनयलो. सवण्यांच्या उण्या जाल्ल्या आंकड्याविशी जागृताय करपा खातीर दर वर्सा 20 मार्चाक हो दीस मनयतात. 2010 वर्सा नॅचरल फॉरएव्हर सोसायटी ऑफ इंडिया आनी इकोसिस्टम एक्शन फाउंडेशन हांच्या जोड पालवान हो दीस मनोवपाक सुरू केल्लो.
Once a familiar sight in our homes and neighborhoods, sparrow populations have seen a sharp decline due to rapid urbanization, pollution, loss of nesting spaces, and changing lifestyles. Sparrows play a crucial role in maintaining ecological balance. They help control insect populations and contribute to pollination, making them vital for a healthy urban ecosystem. Various activities such as awareness campaigns, art competitions, and community initiatives are being organized to encourage conservation efforts across the world. Simple measures like installing bird feeders, planting native vegetation, and reducing pesticide use can go a long way in protecting sparrows and supporting urban biodiversity.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज तिसऱ्या दिसा उत्तर प्रदेशांतल्या मथुरा जिल्ह्यांतल्या गोवर्धनांतल्या दंघाटी देवळांत भेट घेतल्यो. त्यो दिल्लीत परत येवचे पयली पारंपारीक गोवर्धन परिक्रमा करतल्यो. राष्ट्रपती मुर्मू हांची ही उत्तर प्रदेशाची राज्य भेट आयतारा अयोध्येतल्या राम जन्मभूमी देवळाच्या दर्शनान सुरू जाली. ते उपरांत तांणी इस्कॉन देवळांत आनी वृंदावनांतल्या प्रेम मंदिरांत प्रार्थना केली. तशेंच ह्या वाठारांत कॅन्सराची जतनाय घेवपाच्यो सुविधा घटमूट करपाचो हेतू आशिल्ल्या रामकृष्ण मिशन सेवाश्रमाच्या नव्या ऑन्कॉलॉजी ब्लॉकाचें तांणी उक्तावण केलें. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज सावन 2 दिसांच्या महाराष्ट्राच्या भेटीर आसतले. आयज आपल्या भेटीच्या पयल्या दिसा नागपुराच्या महर्षी व्यास सभागरांत भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उक्तावण सुवाळ्याक ते हाजीर रावपाचे आसात. ते रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सुवाळ्याक आनी मुंबईत जावपी 64व्या जैन दीक्षा सुवाळ्याक हाजीर रावतले. आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिसा उपराष्ट्रपती राधाकृष्णन पुण्यातल्या निसर्ग उपचार आश्रमाच्या स्थापणूक दीस कार्यावळीक हाजीर रावपाचे आसात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी काल नवी दिल्लीत आयकर कायदो 2025 विशीं देशभरांतली जागृताय मोहीम प्रारंभ 2026 सुरू केली. प्रिंट, रेडिओ, दूरचित्रवाणी, डिजिटल आनी सोशल मिडियाचो आसपाव आशिल्लो हो मल्टीमिडिया उपक्रम फुडल्या म्हयन्याच्या पहिल्या तारखेसावन लागू जावपी नव्या कायद्याच्या मुखेल खाशेलपणाविशीं जागृताय करपा खातीर तयार केला. ह्या वेळार उलयतना मंत्री सीतारमण हांणी आयकर कायदो 2025 प्रमाण चुको, वाद आनी पालन खर्च उणो करता अशें सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
भारत आणि भूतान हांणी टपाल सहकार्याविशी समन्वय पत्राचेर स्वाक्षरी केल्या। तातून इंडिया पोस्ट आणि भूतान पोस्ट हांच्या मदीं सहकार्याची रचणूक केली चौकटी दिल्या। टपाल कार्यावळी तंत्रगिन्यान उदरगत क्षमता निर्माण रसद जोडणी आणि गिन्यानाचे आदान प्रदान या सारख्या वाठारांनी सहकार्याक चालना दिवपाचो या समजिकायेच्या कबलातीचो हेत आसा। टपाल खात्याच्या सचिवाच्या भूतान भेटी वेळार संरक्षण मंत्रालय आणि भूतानाच्या मुळाव्या साधन सुविधा आणि येरादारी मंत्रालय हांच्या मदीं ही कबलात जाल्ली। तशेंच इंडिया पोस्टाच्या विकसित जावपी तंत्रगिन्यान पर्यावरण प्रणाली कडेन संबंधित अणभव आणि उत्तम पद्धती वाटून घेवपा सयत तंत्रगिन्यान क्षेत्रांत सहकार्य खोलायन करपाक दोनी राष्ट्रांनी मान्यताय दिली। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील हांणी हर घर जल हे सरकाराचे ध्येय भारतांतल्या गांवगिऱ्या वाठारांतल्या लोकांच्या जिवितांत एक बळिश्ट साधन जावपाक लागला असं सांगला। काल जीवन मिशन 2.0 खाला गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश छत्तीसगड आणि गोय राज्याकडेन समन्वय पत्राचेर स्वाक्षरी करपाचे व्हर्च्युअल अध्यक्षपद सांभाळटना मंत्री पाटील हांणी हे सांगले। हर घर जल हर ग्राम सुजल या उद्देशान गांवगिऱ्या वाठारांनी स्वाभिमान भलायकी आणि सशक्तीकरण वाढोवपाचो हेतू आशिल्ली लोककेंद्रीत चळवळ म्हणून जल जीवन मिशन उदेला असं तांणी या संदर्भात उलयतना उक्तायले। नळाच्या उदकाची पुरवण केल्ल्यान दिसपट्टे जिवीत चड सोयीचे जाला आणि ताका लागून बायलो उदका हाडपाच्या त्रासांतल्यान मुक्त जाल्यात असं तांणी स्पष्ट केलें। जलशक्ती मंत्रालयान या कबलातीच्या हेतू दरेका गांवगिऱ्या घराक नेमान फावो त्या प्रमाणान आणि पिवपाच्या उदकाची पुरवण मेळची हाची खात्री करपाचो आसा असं तांणी सांगला। अस्तंत आशियांतल्या विकसित जावपी परिस्थितीचेर भारतान समन्वयात्मक आणि सक्रिय पद्धत आपणायल्या। वेगवेगळ्या मंत्रालयाच्या संयुक्त उपायांतल्यान सरकार देशभरान उर्जेची पुरवण सुनिश्चित करता तेच बरोबर संग्रह आणि विपणन आडावपा खातीर योग्य ती पावलां उबारतात। सगळ्यो शुद्धीकरण केंद्रां फावो त्या प्रमाणान कच्च्या तेलाची सामग्री घेवन चड क्षमतेन काम करतात हाचेर सरकारान भर दिला। LPG देशांतल्या उत्पादनांत सुमार 40% वाढ जाल्ल्याची नोंद पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयान केल्या। इंधनाची उणीव जावं ना असं मंत्रालयान सांगला आणि नागरिकांक भिवून खरेदी करचे न्हय असोय सल्लो दिला। सैमीक वायू क्षेत्रान घरगुती आणि येरादारी खातीर प्राधान्य पुरवण सांभाळतात जाल्यार उद्देगीक वापराचेर नियंत्रण दवरतात असं मंत्रालयान सांगला। LPG आदारून रावप उणे करपा खातीर सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन कंपनी PNG जोडणीचो प्रचार करतात असं तांणी म्हणला। आसाम केरळ तमिळनाडू आणि अस्तंत बंगाल या 4 राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या पुड्डुचेरी राज्यांतल्या विधानसभा वेंचणुके आदी 6 राज्यांतल्या उपवेंचणुके वांगडा इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातल्यान राजकीय जाहिरातीचे नियंत्रण करपाचो आदेश वेंचणूक आयोगान जारी केला। या आदेशाप्रमाण सगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवारांनी व्यक्तींनी वा संघटनांनी लेगीत तांची जाहिराती उजवाडावचे पहिली मान्यताय घेवची पडटा। प्रसार माध्यम प्रमाणीकरण आणि देखरेख समिती कडल्यान मान्यताय घेवची पडटली। TV रेडिओ भौशिक प्रदर्शन ई पेपर ब्लॅक SMS आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर दाखयल्या जाहिरातींक हो नेम लागू जाता। फुडल्या महिन्याच्या 1 तारखेसावन लागू जावपी येणावळ कर नेम 2026 सरकारान अधिसुचोवणी दिल्या। नेमांची संख्या उणी करून कर प्रक्रिया सोपी करतना खर उक्तावणांतल्यान पालन वाढोवपाचो हेतू नव्या नेमान आसा। भारतीय हवामान खात्यान आयज अस्तंत बंगाल सिक्कीम आणि ओडिशांत वादळा वांगडा गडगड येवपाची शक्यताय उक्तायल्या आणि ऑरेंज अलर्ट जारी केला। ऑर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन सर्तीन आयज सांजे वेळा फ्रान्सातल्या पॅलेस डेस स्पोर्ट्सान जावपी बायलांच्या एकेरी सर्तीच्या उपांत्य फेरयेन भारताची तन्वी शर्मा आणि जपानच्यो आदल्यो संवसारीक विजेते नोझोमी आकुहारा हांच्या मदीं खेळ जातलो। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल बेरिनाचे राजा हमद बीन इसा अल खलिफा हांचे कडेन दूरध्वनी संवाद साधलो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज 3 दिसा उत्तर प्रदेशांतल्या मथुरा जिल्ह्यांतल्या गोवर्धनांतल्या दंघाटी देवळांत भेट घेतल्यो। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज सावन 2 दिसांच्या महाराष्ट्राच्या भेटीर आसतले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी काल नवी दिल्लीत आयकर कायदो 2025 जागृताय मोहीम प्रारंभ 2026 सुरू केली। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.